नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च 2024 घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. या परीक्षेसाठी यंदा 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 95.44% इतकी आहे, तर 91.60% इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.51% इतका लागला असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 91.95% इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 94.08% तर लातूर विभागाचा निकाल 92.36% इतका लागला आहे. त्याशिवाय पुणे विभागाचा 94.44, नागपूर 93.12, कोल्हापूर 94.24, अमरावती 93, तर नाशिक विभागाचा निकाल 94.71% इतका लागला आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुण पडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 5 जूनपर्यंत सशुल्क ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्याचा प्रचार वेगानं सुरु असून या टप्प्यात येत्या 25 तारखेला मतदान होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथं होणाऱ्या मातृशक्ती संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी आज प्रयागराज इथं आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचं आयोजन केलं आहे. देशभरात आज दहशतवाद विरोधी दिवस पाळण्यात येत आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिवस पाळला जातो. 21 मे 1991 रोजी एलटीटी या दहशतवादी संघटनेनं तामिळनाडूमधल्या श्रीपेरुंबुदूर इथं केलेल्या बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचं निधन झालं होतं. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पुण्यात कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे कारनं मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांना आज छत्रपती संभाजीनगर इथून अटक केली. या अपघातात 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी बार मालक आणि मॅनेजरला देखील ताब्यात घेतलं आहे. पुण्यात वाघोली इथं दगडखाण कामगार वस्तीजवळ बेकायदा कचरा डेपो उभारल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेला एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं पर्यावरणाची हानी केल्याबद्दल 1,79,10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करावी आणि पुन्हा वस्तीजवळ कचरा टाकू नये असंही आदेशात नमूद केलं आहे. धुळे शहरातल्या औधान परिसरात औद्योगिक वसाहतीमधल्या फटाक्याच्या गोडाऊनला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत फटाक्यांचा स्फोट झाल्यानं परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. प्लायवूड आणि हल्दीराम कंपनीच्या मालाच्या गोडाऊन जळून लाखो रुपयांचं नुकसान झालं. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून आगीचं कारण अद्याप कळू शकलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात 23 आणि 24 तारखेला गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गाळ उपसा मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी 2 दिवस गाळमुक्तीचे लातूरच्या विकासाचे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त शेतकरी नागरिक स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या दुरुस्तीच्या कामामुळे आज दौंड निझामाबाद निझामाबाद पंढरपूर या गाड्या मुतखेड ते निझामाबाद दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत, तर नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात आज आणि अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात उद्या तात्पुरता बदल करण्यात आला असल्याचं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर स्पर्धेतला दुसरा प्लेऑफचा सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.